नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुबोध फडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सेवा आणि सुशासन म्हणजेच भौशीक सेवा आणि सुशासन या मंत्रान मार्गदर्शित प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या फुडारपणाखाला सरकार परिवर्तन आणि प्रगती घडोवपाक अथक परिश्रम करता. मोदी सरकारान नक्षलमुक्त भारताचो मार्ग मेकळो करपाक फाटल्या 11 वर्सांत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणा बद्दल शून्य सहिष्णुतेचो दृष्टीकोन स्विकारलो. हाजे विशीं खबरां विभागाचो हो आसा खासा रिपोर्ट.
नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सांत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणा विशीं शून्य सहिष्णुताय धोरण आपणायला. सरकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करून डाव्या विचारसरणी प्रभावित वाठारांनी पुराय उदरगत करपाचो यत्न केला. फाटल्या महिन्यात स्वातंत्र्य दिसा केल्ल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की नक्षलवाद आणि माओवादाक लागून रेड कॉरिडॉर म्हणून वळखताले वाठार आता हरित उदरगतीचे कॉरिडॉर जावपाक लागल्यात.
एक समय था कभी 125 से ज्यादा जिलों में नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका, माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र, हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे. आज 125 जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए. उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की.
डाव्या विचारसरणीचो अतिरेक आडोवपा खातीर मोदी सरकारान दोन मुखेल नेम थारायल्यात. पहिले म्हळ्यार हिंसाचार उणो करपा खातीर नक्षल बाधित वाठारांनी कायदो आणि सुव्यवस्था स्थापन करप, आणि दुसरो म्हळ्यार बाधित वाठारांनी व्यत्यय आयिल्ल्यान निर्माण जाल्ल्या उदरगतीतलो फरक नेटान भरून काढप. नक्षल बाधित वाठाराच्या उदरगती खातीर अर्थसंकल्पीय तरतूद 300% वाढयल्या. मोदी सरकाराच्या काळात 2004 ते 2014 वर्षाच्या तुळेत नक्षली हिंसाचाराच्यो घडणुको 53% उणो जाल्यात. तशेंच सुरक्षा दळांचे लुकसाण 73% उणें जाला. फुडल्या वर्सा 31 मार्चा मेरेन नक्षलवाद पुरायपणान ना करपाचे लक्ष भारत सरकारान थारायला. सरकारान डाव्या विचारसरणीच्या अतिरेकवादाक प्रादेशिक आणि कार्यकारी नदरेन खूब दुबळो केला. सुरक्षा, उदरगत आणि हक्काचेर आधारित सशक्तीकरणाच्या संयोगान बाधित प्रदेशातल्या परिस्थितीत बदल घडवून हाडला. ह्या शाश्वत राजकीय इच्छाशक्त आणि प्रशासकीय वचनबद्धतायेक लागून नवजातीय दहशतवाद मुक्त भारताचे सपन पहिली परस लागी पावला.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 156व्या जयंती निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आदरांजली ओपली. सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपतीन म्हणले की गांधीजीचे शांती, सहिष्णुता आणि सत्याचे आदर्श पुराय मानवते खातीर प्रेरणास्थान असतात. मुर्मू हांणी नागरिकांक सत्य आणि अहिंसेच्या आदर्शांक परत समर्पित करपाचे आणि स्वच्छ, सक्षम आणि समृद्ध भारता खातीर काम करपाचे आवाहन केले. राष्ट्रपतींनी विजयादशमी निमित्त नागरिकांक शुभेच्छा दिल्यात. अधर्मार धर्माच्या विजयाचे प्रतीक आशिल्ली विजयादशमीची परब सगळ्यांक सत्य आणि न्यायाच्या मार्गार चलपाची प्रेरणा दिता असे ताणी म्हणला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह हांणी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंती निमतान आर्गां ओपली. तशेंच जनतेक दसऱ्याच्यो शुभेच्छा दिल्यो. मजगती महात्मा गांधींच्या जयंती निमतान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज नवी दिल्लीत खादी ग्रामोद्योग भवन हांगा GST बचत उत्सवांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचेर देशव्यापी सवलत विक्री सुरू केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक RSS डॉ मोहन भागवत हांणी म्हणला की आत्मनिर्भर जावन आणि जागतिक एकतेची जाणीव दवरून आम्ही हे सुनिश्चित करूंक जाय की परावलंबन आपल्या खातीर सक्ती जावची न्हय आणि आम्ही आपल्या स्वच्छतेच्या इच्छाप्रमाणे वागपाक शकचे. स्वदेशी आणि स्वावलंबनांक पर्याय ना. त्याच वांगडा आम्ही आपले आंतरराष्ट्रीय आणि व्यापारी संबंध अबाधित दवरूंक जाय, कारण खंयचेय राष्ट्र एकटे राहू शकना. राष्ट्रांमधलो परस्पर विश्वास कायम उरता. RSS मुखेली आयज सकाळी नागपुरातल्या रेशीमबाग हांगा मुखेल सोयरे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदांच्या उपस्थितीत RSSच्या शताब्दी वर्ष समारंभ आणि विजयादशमी उत्सव कार्यावळीत उलयताले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी शास्त्रीय गायक पंडित चंदूलाल मिश्रा हांच्या मरणाबद्दल शोक व्यक्त केला. सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हणला की त्यांच्या मरणात भारतीय संगीताचे त्यांनाच भरून न येऊपी नुकसान झाला. क्रिकेटात यजमान भारत आणि वेस्ट इंडिज मधल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आज सावून सुरुवात झाली. पहिला खेळ अहमदाबादल्या प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाता आणि बुद्धिबळात तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर पी इंडियन हाणे आंध्र प्रदेशातल्या गुंटूर हंगा 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जैत मिळाले. त्याने 11 चढ फेरीत अपराजित राहून 7 विजय आणि 4 अनिर्णित असे विजेतेपद पटकावले. भारतीय हवामान विभागान आज ओडिशात काही सुवातांनी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काय भागातही अशीच परिस्थिती उरू येता. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनिटांचेर. नमस्कार.